आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात। प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पवित्र स्नान। मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारताची मोठी प्रगती आणि जलसंधारण आणि कृषी जमिनीचं रक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येणार। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते सुरु राहील। या निवडणुकीत विविध पक्षांचे एकंदर 699 उमेदवार रिंगणात असून 1,56,00,000 अधिक मतदार मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यासाठी निवडणूक आयोगानं 1,80,000 जास्त कर्मचारी तैनात केले आहेत। विधानसभेच्या 70 मतदारसंघात एकंदर 13,766 मतदान केंद्र उभारण्यात आली असून त्यातील 70 मतदान केंद्र संपूर्णतः महिला कर्मचारी चालवणार आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1 याप्रमाणे 70 मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी सांभाळणार आहेत। सर्व केंद्रांवर पिण्याचं पाणी, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे 783 मतदार 100 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत। लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी उत्साहानं सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन दिल्लीचे नायब राज्यपाल विनानी कुमार सक्सेना यांनी केलं आहे। दरम्यान शासकीय कामात अडथळा आणून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांच्याविरोधात गोविंदपुरी पोलीस ठाण्यात काल गुन्हा नोंदवण्यात आला। उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून सकाळी 11 वाजता ते त्रिवेणी संगमावर पूजा आणि पवित्र स्नान करणार आहेत। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेणार आहेत तसंच महाकुंभ मेळा परिसराची पाहणीही करणार आहेत। मागील वर्षी 13 डिसेंबर 2024 पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराज इथं येऊन सुमारे 5,500 कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं होतं। दरम्यान 13 जानेवारीपासून आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात 38 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे। जम्मू काश्मीरच्या सुरक्षेसंबंधीची आढावा बैठक काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली। या बैठकीला गृह सचिव गोविंद मोहन, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गेल्या महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा संस्थांना दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्याचं आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी समन्वित पद्धतीनं काम करण्याचे निर्देश दिले होते। दहशतवादी घटना, घुसखोरी आणि दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती यामध्ये लक्षणीय घट झाल्याबद्दल सुरक्षा संस्थांच्या प्रयत्नांचं शहा यांनी त्या बैठकीत कौतुक केलं होतं। मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारतानं मोठी प्रगती केली असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली। समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे। देशात 2014 केवळ 2 मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या होत्या। सध्या 300 अधिक कंपन्या मोबाईल उत्पादन करत आहेत। 2014 मोबाईल उत्पादनाचं मूल्य 18,900 कोटी रुपये होतं तर 2024 हे मूल्य 4,22,000 कोटी रुपये इतकं झाल्याचंही त्यांनी सांगितलं। मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ झाल्यामुळे या क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 12,00,000 रोजगार निर्मिती झाली आहे। केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेअंतर्गत आत्मनिर्भर आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जात असल्यानं रोजगार निर्मिती होत असल्याचंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। देशभरात जलसंधारण आणि कृषी जमिनीचं रक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येणार असून त्याचं उद्घाटन आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्लीत काल पत्रकार परिषदेत चौहान यांनी ही माहिती दिली. जललाये धनधान्य अशी याची मध्यवर्ती संकल्पना आहे. केंद्र सरकारच्या कृषी सिंचन कार्यक्रम 2 अंतर्गत ही जनजागृती यात्रा काढण्यात येत असून 60 ते 90 दिवसात 805 प्रकल्पांची माहिती देणाऱ्या फिरत्या गाड्यांद्वारे देशातल्या 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 6673 ग्रामपंचायतीमधून ही यात्रा काढण्यात येणार आहे. रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे ड्युमाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यावर असलेल्या रशियाच्या संसदीय शिष्टमंडळानं काल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईतल्या राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली. सशक्त राष्ट्र निर्माण होण्यासाठी राज्ये सशक्त होणं आवश्यक असल्याचं सांगून संसदीय सहकार्य राज्य स्तरावर तसंच विभाग स्तरावरही वाढवण्याच्या दृष्टीनं ही भेट असल्याचं रशियन संसदेच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितलं. रशियात 89 प्रांत असून भारत रशिया व्यापार सध्याच्या 57 अब्ज डॉलर्सवरून 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सवर जाईल इतका होईल असा विश्वास वोलोदिन यांनी यावेळी व्यक्त केला. आज उभय देशांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान यासह ब्रिक्स व्यासपीठावर देखील सहकार्य वाढत आहे. उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढल्यास युवा पिढी परस्परांजवळ येईल असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं. मुंबईजवळील वाढवण बंदर पूर्ण झाल्यावर भारत इराण रशिया व्यापार वाढेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वोलोदिन यांनी राज्यपाल राधाकृष्णन आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रशिया भेटीचं निमंत्रण दिलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुद्रानीती समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे. रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून गव्हर्नर संजय मल्होत्रा शुक्रवारीच रिझर्व्ह बँकेचे नवीन रेपो दर जाहीर करणार आहेत. फेब्रुवारी 2023 पासून रेपो दर 6.5% स्थिर ठेवण्यात आले असून त्यात 0.5% घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या एक होर अश्वत्थामा या डोगरी भाषेतील लघुकथांच्या पुस्तकाची 2024 साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा काल संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आली. ताम्रपट आणि 1 लाख रुपये असं त्याचं स्वरूप असून हा पुरस्कार 8 मार्च रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. स्वीडनमध्ये राजधानी स्टॉकहोम जवळ 200 किलोमीटर परिसरातील ऑरेब्रो गावात एका प्रौढ प्रशिक्षण केंद्रात काल झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. स्वीडनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक हत्या आहे असं स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टन यांनी म्हटलं आहे. उत्तराखंडच्या डेहराडून इथं सुरु असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 16 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र राज्य पदक तालिकेत 3र्या स्थानावर कायम आहे. महाराष्ट्राच्या खात्यावर 31 रौप्य आणि 27 कांस्य पदकांसह सर्वाधिक 76 पदकं जमा झाली आहेत. पदक तालिकेनुसार कर्नाटक राज्य 28 सुवर्णपदकांसह आघाडीवर असून सर्व्हिसेस संघ 21 सुवर्णपदकांसह 2र्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात. प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पवित्र स्नान. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारताची मोठी प्रगती आणि जलसंधारण आणि कृषी जमिनीचं रक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.